यशया अध्याय 65। जे मला विचारित नसत त्यास मी दर्शन दिले, माझा धावा करीत नसत त्यास मी प्राप्त झालो। ज्यास माझे नाम प्राप्त झालेले नव्हते त्यास मी म्हणालो, पहा मी आहे, हा मी आहे। जो चांगला नाही अशा मार्गाने स्वच्छंदपणे चालणाऱ्या फितुरी लोकांपुढे मी आपले हात नित्य केले। माझ्या समक्ष बागात यज्ञ करून व विटांवर धूप जाळून मला क्षोभ आणणारे असे हे लोक आहेत, ते कबरींमध्ये राहतात, गुप्त स्थानी रात्र काढितात, डुकराचे मांस खातात, अमंगळ पदार्थांचा रस त्यांच्या पात्रात असतो। ते म्हणतात, हा जवळ येऊ नको, तुझ्यापेक्षा मी पवित्र आहे। ते माझ्या नाकात धुरासारखे सतत पेटलेल्या अग्नीसारखे आहेत। पहा माझ्यासमोर हा लेख आहे, मी पारिपत्य करीपर्यंत उगा राहणार नाही, प्रतिफळ त्यांच्या पदरी मोजून घालीन। तुमच्या दुष्कर्माचे आणि तुमच्या वाडवडिलांनी पर्वतावर धूप जाळीला व टेकड्यांवर माझा अपमान केला, त्या दुष्कर्माचे फळ मी त्यास देईन असे परमेश्वर म्हणतो। मी आधी त्यांच्या कर्माचे फळ त्यांच्या पदरी मोजून घालीन। परमेश्वर असे म्हणतो, द्राक्षांच्या घोसात नवा द्राक्षारस दृष्टीस पडला असता त्यात लाभ आहे, म्हणून याचा नाश करू नका असे लोक म्हणतात। त्याप्रमाणे मी आपल्या सेवकांस्तव करीन, मी अवघ्यांचा नाश करणार नाही। मी याकोबातून संतान यहूदातून माझ्या पर्वतांचा वारस उत्पन्न करीन, माझे निवडलेले त्याचे वतन पावतील, माझे सेवक तेथे वस्ती करतील। माझा धावा करणाऱ्या लोकांसाठी शारोन कळप चारण्याचे कुरण होईल, अखोराचे खोरे गुरांचा गोठा होईल। पण तुम्ही परमेश्वरास सोडिले, जे तुम्ही माझ्या पवित्र पर्वताची पर्वा करीत नाही, गादासाठी भाग्यदेवतेसाठी मेजवानी तयार करिता, मनीसाठी कर्मदेवतेसाठी मिश्रित पेयांचे प्याले भरून ठेविता, त्या तुम्हास तरवार नेमिली आहे। तुम्ही सगळे वधासाठी खाली वाकाल, कारण मी हाक मारिली तरी तुम्ही उत्तर दिले नाही, मी बोललो तरी तुम्ही ऐकले नाही। माझ्या दृष्टीने जे वाईट ते तुम्ही केले, जे मला नापसंत ते तुम्ही पसंत केले। ह्याकरिता प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा माझे सेवक खातील पण तुम्ही उपाशी राहाल, माझे सेवक पितील पण तुम्ही तान्हेले राहाल। पहा माझे सेवक आनंद करतील पण तुम्ही फजित व्हाल, पहा माझे सेवक हर्षित चित्ताने जय जयकार करतील पण तुम्ही खिन्न चित्ताने ओरडाल, भग्न हृदय होऊन आकांत कराल। तुम्ही आपले नाव मागे ठेवाल, त्याचा उपयोग माझे निवडलेले लोक शाप देण्याकडे करून म्हणतील की प्रभू परमेश्वर तुला जीवे मारील, तो आपल्या सेवकास दुसरे नाव ठेवील। म्हणून देशातला जो आपणास धन्य म्हणवील तो सत्यदेवाच्या नामाने आपणास तसा म्हणवील, देशातला जो शपथ वाहील तो ती सत्यदेवाच्या नामाची वाहील। कारण पूर्वीच्या कष्टांचा विसर पडला आहे व ते माझ्या दृष्टीआड झाले आहेत। पहा मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करीतो, पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत। परंतु जे मी उत्पन्न करीतो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा। पहा, मी यरुशलेम उल्लासमय, तिचे लोक आनंदमय करीतो। मी यरुशलेमेविषयी उल्लास पावेन, माझ्या लोकांविषयी आनंद पावेन। तिच्यात शोकाचा व आकांताचा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही। यापुढे थोडे दिवस वाचणारे अर्भक तिच्यात जन्मास येणार नाही, जो पुऱ्या आयुष्याचा होणार नाही, असा म्हातारा तिच्यात असणार नाही। तेथील जो कोणी तरुणपणी मरेल तो 100 वर्षाचा होऊन मरेल। ते घरे बांधून त्यात राहतील, द्राक्षांचे मळे लावून त्याचे फळ खातील। ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करीतील आणि फळ दुसरे खातील, असे व्हावयाचे नाही। कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल, व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील। त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, संकट तत्काळ गाठील, अशा संततीला ते जन्म देणार नाहीत। कारण परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे, व त्यांची मुले त्याजवळ राहतील। त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन, ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेन, असे होईल। तेव्हा लांडगा व कोकरू एकत्र चरतील, सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल, सर्पाचे खाणे धूळ होईल। माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत, नासधूस करणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतो।